chinimandi.com पॉडकास्ट।
भरलेल्या रिकाम्या ऊस वाहनांची छापील पावती द्या, वैध मापनाचे कारखान्यांना आदेश। साखर कारखान्यांकडून ऊस टनामध्ये काटामारी केली जाते हे जगजाहीर असताना आता भरलेल्या ट्रक ट्रॉलीचं वजनाची छापील पावती देण्याऐवजी रिकामी झालेल्या ट्रॉलीचं वजन देऊन मापात पाप करण्याचं काम केलं जात आहे। यासाठी उसानं भरलेल्या ट्रक ट्रॅक्टर आणि बैलगाडीसह होणाऱ्या वजनाची पावती देण्याची सक्ती करावी अशी मागणी जय शिवराय किसान संघटना आणि आंदोलन अंकुशच्या वतीनं जिल्हा वैध मापड शास्त्राचे सहाय्यक नियंत्रक तोमरसिंह मोहन यांच्याकडे करण्यात आली। यासाठी प्रत्येक साखर कारखान्यानं भरलेल्या आणि रिकाम्या वाहनांच्या छापील पावत्या देण्याचे आदेश श्री तोमरसिंह मोहन यांनी दिले। जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने म्हणाले, कोणत्याही साखर कारखान्यात उसानं भरलेली गाडी गेल्यानंतर भरलेल्या वाहनाचं वजन स्लिप वेगळी मिळाली पाहिजे। ऊस उतरल्यानंतर रिकाम्या वाहनाचं वजन स्लिप वेगळी मिळाली पाहिजे। भरलेल्या उसाची पावती दिली जात नाही तर कागदावरच लिहून ठेवलं जातं। यामध्ये एखाद्या भरलेल्या गाडीचं वजन 10 टन येत असेल तर तशी छापील पावती दिली पाहिजे। तीच उसाची गाडी रिकामी झाल्यानंतर भरलेल्या गाडीसह झालेल्या वजनातून रिकाम्या गाडीचं वजन वजा करून शिल्लक राहिलेल्या निव्वळ टनाची पावती शेतकऱ्यांच्या हातात दिली तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार थांबणार आहे। वजन काट्यातून लूट होत असताना आता वजन चिठ्ठीतूनही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। आंदोलन अंकुशचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे म्हणाले, वजन मापे कार्यालयानं याची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। ऊस तोडून घेतल्यानंतर वजन मोजणीसाठी प्रत्यक्ष शेतकरी तिथे उपस्थित नसतो, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक आणि लूट होऊ शकते। यावेळी धनाजी पाटील, उत्तम पाटील, विकास शेसवरे, कृष्णकांत रेंगडे, दत्ता शिंदे, रामदास वड्ड, शीतल कांबळे, मोहन यादव, महावीर वळीवडे उपस्थित होते।